आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 100व्या अग्निबाणाचं प्रक्षेपण करत इस्रोनं रचला इतिहास. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. मौनी अमावस्येनिमित्त दुसऱ्या अमृतस्नानासाठी प्रयागराज इथं भाविकांची गर्दी. पंतप्रधानांनी कुंभमेळ्यातील आजच्या नियोजनाचा घेतला आढावा. आणि 19 वर्षांखालील महिला क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा स्कॉटलँडवर विजय. आता सविस्तर बातम्या. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं आज सकाळी 6:23 GSLV-F15 या 100व्या अग्निबाणाचं यशस्वी प्रक्षेपण करत अग्निबाण प्रक्षेपणाची ऐतिहासिक शतकपूर्ती केली. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून NVS-O2 हा उपग्रह घेऊन जाणाऱ्या अग्निबाणाचं यशस्वी उड्डाण केलं आणि उपग्रहाला त्याच्या कक्षेत स्थापित केलं. NVS-O2 हा उपग्रह दूरसंचार, दिशादर्शन आणि हवामान क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार आहे. इस्रोसाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे अशा शब्दात इस्रोचे प्रमुख व्ही नारायणन यांनी आनंद व्यक्त केला. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाचा समारोप आज बीटिंग द रिट्रीट या कार्यक्रमानं नवी दिल्लीतील विजय चौक इथं होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर केंद्रीय मंत्री याप्रसंगी उपस्थित राहतील. सेनादल, नौदल, हवाई दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील बँड या समारंभात एकंदर 30 विविध प्रकारचं सादरीकरण करणार आहेत. एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमाचं महत्व अधोरेखित करणाऱ्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन उत्तराखंडमधील देहरादून इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल झालं. उद्घाटन समारंभात उत्तराखंडच्या लोकसंस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा एक अनोखा मिलाप पाहायला मिळाला. केंद्रीय मंत्री, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अधिकारी आणि राष्ट्रीय खेळाडूंसह अनेक मान्यवर या समारंभाला उपस्थित होते. 2036 ऑलिम्पिकचं आयोजन करण्यासाठी भारत जोरदार प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधान यावेळी बोलताना म्हणाले. पुढील महिन्याच्या 14 तारखेपर्यंत उत्तराखंडच्या 8 जिल्ह्यांमधील 11 शहरांमध्ये राष्ट्रीय खेळांचं आयोजन केलं जात आहे. या कार्यक्रमादरम्यान 35 क्रीडा प्रकारांच्या एकंदर 47 स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे. उत्तर प्रदेशमधील प्रयागराज इथं कुंभमेळ्यात मौनी अमावस्येनिमित्त आज अमृतस्नानासाठी लाखो भाविक दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबरोबर आज संवाद साधला आणि कुंभमेळ्यातील आजच्या नियोजनाचा तसंच सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. जनहितासाठी काही वेळापूर्वी आखाड्यांचं स्नान रद्द करण्यात आलं आहे. गर्दीमुळे काही भाविक महिलांची प्रकृती खालावल्याचं वृत्त आहे. कुंभमेळा परिसरात आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी 7-स्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली असून वाहनविरहित क्षेत्र तसंच अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठीचं व्हीआयपी विरहित क्षेत्र म्हणून हा भाग घोषित करण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणा, हवाई रुग्णवाहिका आदी व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान यात्रेकरूंची गर्दी लक्षात घेता भाविकांनी ते कुंभमेळ्याच्या ज्या भागात आहेत तिथल्या नजीकच्या घाटावर स्नान करावं, संगमस्थळी जाण्याचा अट्टहास करू नये अशी विनंती मेळा प्रशासनानं आज सकाळी केली आहे. प्रयागराजसाठी आज देशभरातून विविध ठिकाणांहून 190 विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वतीनं उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या शनिवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हरियाणा सरकारविरुद्ध आम आदमी पक्षाच्या यमुना पाण्यात विषबाधा झाल्याच्या आरोपावरून भाजपानं काल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि भूपेंद्र यादव, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी आणि इतरांचा समावेश असलेल्या पक्षाच्या शिष्टमंडळानं नवी दिल्लीत आयोगाची भेट घेतली. अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. सीतारामन यांनी यावेळी सांगितलं, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही निवडणूक आयोगाची भेट घेतली. हरियाणाहून येणाऱ्या यमुना नदीच्या पाण्यात अमोनियाची मात्रा विषारी पातळीपर्यंत कशी पोहोचली याची माहिती आतिशी यांनी पक्षाच्या वतीनं निवडणूक आयोगाला दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. वेगानं बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीत भारत पश्चिम आशिया संबंधाचं महत्व वाढत असल्याचं परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल अधोरेखित केलं. अबुधाबी इथं झालेल्या रायसिना संवादाच्या उद्घाटन सत्रात प्रमुख भाषण देताना डॉ जयशंकर यांनी गेल्या दशकात भारत आणि पश्चिम आशियामधील संबंध व्यापार दळणवळण आणि सांस्कृतिक संबंधांमुळे दृढ झाले असल्याचं सांगितलं. कॅनडामध्ये भारतीय यंत्रणांचा कथित हस्तक्षेप असल्याचा कॅनडा सरकारच्या अहवालाचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं खंडन केलं आहे. याउलट कॅनडा भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्याची टीका भारतानं केली आहे. अशा हस्तक्षेपामुळे अनधिकृत स्थलांतर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घातलं जातं. या अहवालातील भारताविषयीचे आक्षेप आपण फेटाळत असून बेकायदा स्थलांतरास सक्षम करणारी यंत्रणा यापुढे स्वीकारली जाणार नाही असं मंत्रालयानं म्हटलं आहे. डेल्फ बेटाजवळ 13 भारतीय मच्छीमारांना ताब्यात घेत असताना श्रीलंकेच्या नौदलानं केलेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर भारतानं श्रीलंकेकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. ही घटना काल सकाळी घडली, ज्यामध्ये दोन मच्छीमार गंभीर जखमी झाले तर इतर 3 जण किरकोळ जखमी झाले आहेत. नवी दिल्लीतील श्रीलंकेच्या कार्यवाहक उच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून औपचारिकरित्या याविषयी निषेध नोंदवण्यात आला. कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तालयानंही श्रीलंकेच्या सरकारसमोर हा मुद्दा उपस्थित केला आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागलं आहे. भाजपा, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवार विविध भागात रॅली, रोड शो, मतदारांची प्रत्यक्ष भेट घेत आहेत. मतदान येत्या 5 तारखेला होणार असून 8 तारखेला मतमोजणी होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल कस्तुरबा नगर इथं रोड शो केला, तसंच कालकाजी भागात प्रचारसभेला संबोधित केलं. यमुना नदी पाणी प्रश्नाबाबत शहा यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. राजेंद्रनगर भागातील मंगोलपुरी आणि विकासपुरी इथं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभेला संबोधित केलं. आपल्या पक्षाचं सरकार आल्यास दिल्लीकरांना मोफत वीजपुरवठा दिला जाईल असं आश्वासन अरविंद केजरीवाल यांनी घोंडा भागात आयोजित प्रचारसभेला संबोधित करताना दिलं. तर केजरीवाल यांनी आपल्या राहत्या घराच्या सुशोभीकरणावर काँग्रेसचे राहुल गांधी यांनी टीका केली. भारत आणि इंग्लंड यांच्यात काल राजकोट इथल्या निरंजन शहा मैदानावर झालेल्या 3 20 षटकांच्या क्रिकेट सामन्यात इंग्लंडनं भारताचा 26 धावांनी पराभव केला. इंग्लंडनं दिलेल्या 172 धावांचं उद्दिष्ट गाठताना भारतीय संघानं निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून केवळ 145 धावा केल्या. या पराभवानंतरही सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 5 सामन्यांच्या या मालिकेत 2-1 आघाडीवर आहे. मालिकेतला चौथा सामना शुक्रवारी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. 20 षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत 19 वर्षांखालील महिलांच्या गटात क्वालालंपूर इथं काल झालेल्या सामन्यात भारतानं स्कॉटलंडचा 150 धावांनी पराभव केला. भारतानं दिलेल्या 209 धावांचं उद्दिष्ट गाठताना स्कॉटलंडचा संघ 14 षटकात केवळ 58 धावा करून सर्वबाद झाला. भारताकडून आयुषी शुक्लानं 4 तर वैष्णवी शर्मा आणि गोंगादी त्रिशानं प्रत्येकी 3 बळी घेतले. तत्पूर्वी भारतीय संघानं निर्धारित 20 षटकात फक्त 1 बळी गमावून 208 धावा केल्या. भारताकडून गोंगादी त्रिशानं 59 चेंडूत सर्वाधिक 110 धावा केल्या आणि नाबाद राहिला. तर जी कमलिनीनं 42 चेंडूत 51 धावा केल्या. स्कॉटलंडच्या मायसी मासेईरा हिनं 1 बळी घेतला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 100व्या अग्निबाणाचं प्रक्षेपण करत इस्रोनं रचला इतिहास. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. मौनी अमावस्येनिमित्त दुसऱ्या अमृतस्नानासाठी प्रयागराज इथं भाविकांची गर्दी. पंतप्रधानांनी कुंभमेळ्यातील आजच्या नियोजनाचा घेतला आढावा. आणि 19 वर्षांखालील महिलांच्या T20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा स्कॉटलंडवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.